तैमूर के मम्मी पापा से ज्यादा तैमूर की फोटो ज्यादा छप कर आती है कहीं पर भी।
Red FM, MH935,
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर महक लौट कर आ चुकी है। आज हम यहाँ पर जश्न मना रहे हैं तैमूर के बर्थडे का। खरतर तो इतका मोठा असा स्टार किड आहे ना की त्याच्यावरती सुद्धा आता एक बायोपिक तयार व्हायच्या लाईन मध्ये आहे की काय 3 वर्षाच्या आयुष्यामध्ये असं मला वाटतंय, कारण की इतके सगळे लोक फक्त आणि फक्त तैमूर बद्दल बोलत असतात। सैफ अली खान किंवा करीना कपूर खान या दोघांच्या फिल्म्स बद्दल जितकं बोललं जात नाही तितकं त्याच्याबद्दल बोललं जातं। इतका लाड झालेला हा तैमूर, त्याचा आज वाढदिवस आहे, छोटे नवाब का आज बर्थडे है। ऐसे ही बहुत सारा लाड प्यार होने वाला एक बच्चा जो है ना हमारे घर में जरूर होता है।
माझी मुलगी ते सानवी ते भरपूर लाड होते, एकदम छान बोलते करते, नंतर वेगवेगळ्या टॉपिक वर काहीतरी विचित्रच काहीतरी केअरफुल करते, ऍक्टिव्हिटी छान करते, विशेष म्हणजे धिंगाणा छान करते।
फॅमिली मध्ये सगळ्यात लहान तीच आहे का?
हा, सर्वात लहान तीच आहे।
अच्छा अच्छा, हट्ट करते की नाही मग कधी?
भयंकर भयंकर हट्ट करते। छान वाटते तिची ऍक्टिव्हिटी, संध्याकाळी नाही का बाबाला म्हणणे गोळ्या घ्या, नंतर दार लावलं का, गाडी मध्ये घेतली का, गेट लावलं का, एवढी इथून नाही केअर करते।
लहान मुलं जी असतात ना ती माया सुद्धा तितकीच करत असतात आपल्याला आणि आपल्याकडूनही तितकच माया करून घेत असतात। असं तुमच्या घरामध्ये कोण आहे असं लहान मूल ज्याचा लाड खूप जास्त केला जातो आणि तुम्ही त्या मुलाचा लाड कशा प्रकारे करता मला सांगा। 9607007935 अगदी सोप्पा नंबर आहे माझा, डायल करून पटकन सांगायचंय। सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम वर महक तुमच्या सोबत आहे MH935 मध्ये। स्टे ट्यून्ड अँड बजाते रहो।